जय जय राधा रमन हरि बो, जय जय राधा रमन हरि बो, सब गाइए, ओ जय जय राधा रमन, ओ जय जय राधा रमन हरि बो, जय जय राधा रमन हरि बो, जय 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 राधा रमन हरि बो, जय राधा रमन, ओ जय जय राधा रमन हरि बो, पंत भगवान नारायण की जय। It's a nice little kirtan. I think you might be able to follow the words. You have to listen carefully. Let me see. Hari Sundar Nanda Mukunda Hari Narayan Hari Om Hari Sundar Nanda Hari Narayan Hari Om Hari Sundar Nanda Mukunda Hari Narayan Hari Om Hari Keshava Hari Govinda Hari Narayan plays so well, I feel like singing all night. Here's a Kabir bhajan, simple bhajan, and it's sung in Trinidad style. I don't know if you like, but let me tell you the meaning first. Nice meaning is this. It says, Bina Satasanga, see, Tulsidas has also written on Satasang. Bina Satasang Kumati Nahi Chute. For those who don't understand this bridge language, without satsang, all the misunderstandings, confusions, dementations, delusions of the mind, they will not go away without satsang. Chahe jao Mathura, chahe jao Kashi. Even if you go to Mathura, Kashi and all, without satsang, all this kumati nahi chute, it will not go. Antar ghataka dag na chute. Means all the stains and all the blemishes of, you know, that we have come with from the past and as we are carrying, they will not go away unless we have satsang. Chahe parho pothi, chahe parho Gita. If I'm sitting in my house and I'm studying Gita and scriptures and all that sort of thing, but I'm not attending satsang, what will happen? That will be like eating food and the food not getting digested. If you eat food and it doesn't digest, what happened to your stomach? Ask Americans, they know. So we read our Gita, we read our scriptures, we do whatever we do, swadhyaya and all that. But it in satsang, that thing gets digested and assimilated. Satsang is the place where it gets digested. Bina guru gyan bharam nahi tute. Bharam means bhram. Bhram means bhrama, delusion. Without guru gyan, all delusions will not go away. Chahe puje devi, chahe puje deva. Whether we worship devi or deva, without guru gyan, jarata bhav nahi chute. Jarata bhav means dullness of the mind and intellect and all. Kahe kabir suno bhai sadho, bina vivek. Without vivek, maya nital lute. Maya will constantly take us away, yes. Bin satsang kumati nahi chute, bin satsang kumati nahi chute, bin satsang kumati nahi chute. Antar ghat ka daag na chhute, का दाग न छूते, बिन सत्संग को मति नहीं छूते, बिन सत्संग चाहे पढ़ पोथी चाहे पढ़ो गीता, चाहे पढ़ो गीता चाहे पढ़ पोथी चाहे पढ़ो गीता, बिन गुरु ज्ञान भरम नहीं टूटे, बिन गुरु ज्ञान भरम न टूटे, बिन सत्संग को मति नहीं छूते, सत्संग को मति नहीं छूते, चाहे पूज देवी चाहे पूज देवा, चाहे पूज देवी चाहे पूज देवा, जरता भाव कबहु नहीं छूते, जरता भाव कबहु कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर कहे कबीर सुनो भाई साधो, बिन विवेक माया नित लूते, बिन विवेक माया नहीं, बिन विवेक माया नित लूते, बिन सत्संग को मति नहीं छूते, ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः, गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः, स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಚಿನ್ಮಯಂ ವ್ಯಾಪಿ ಯತ್ ಸರ್ವಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯಂ ಸಚರಾಚರಂ ತತ್ಪದಂ ದರ್ಶಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧುಶ್ಚ ಸಖ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಣಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ. ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧುಶ್ಚ ಸಖ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಣಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ. ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ. ਇੱਕ ਨਦੀਆ ਇੱਕ ਨਾਲ ਕਹਾਵੇ ਮੈਲੋ ਹੀ ਨੀਰ ਭਇਓ. ਇੱਕ ਨਦੀਆ ਇੱਕ ਨਾਲ ਕਹਾਵੇ ਮੈਲੋ ਹੀ ਨੀਰ ਭਇਓ. ਦੋਨੋ ਮਿਲ ਕਰ ਇੱਕ ਵਰਨ ਭਈ ਇੱਕ ਬਰਨ ਭਈ. ਸੁਰਸਰੀ ਨਾਮ ਪੜੋ ਅਵਗੁਣ ਚਿਤ ਨ ਧਰੋ. ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਮੇਰੇ ਅਵਗੁਣ ਚਿਤ ਨ ਧਰੋ. ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਮੇਰੇ ਅਵਗੁਣ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਮੇਰੇ ਅਵਗੁਣ ਚਿਤ ਨ ਧਰੋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೇರೆ ಸಮದರ್ಶಿ ಹೈ ನಾಮ ತಿಹಾರೋ. ಸಮದರ್ಶಿ ಹೈ ಚಾಹೇ ತೋ ಪಾರ ಕರೋ. ಅವಗುಣ ಚಿತ್ ನ ಧರೋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಅವಗುಣ ಚಿತ್ ನ ಧರೋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಏಕ ಲೋಹಾ ಪೂಜಾ ಮೇರಾಖತ್ ಏಕ ಗರ್ಭಧಿ ಕಪಡೋ. ಏಕ ಲೋಹಾ ಪೂಜಾ ಮೇರಾಖತ್ ਇੱਕ ਘਰ ਬਧੀ ਕਪੜੋ. ਪਾਰਸ ਗੁਣ ਅਵ ਗੁਣ ਨਹੀਂ ਚਿਤਵਤ. ਪਾਰਸ ਗੁਣ ਪਾਰਸ ਗੁਣ ਅਵ ਗੁਣ ਨਹੀਂ ਚਿਤਵਤ. ਪਾਰਸ ਗੁਣ ਅਵ ಕಂಚನ ಕರತ್ ಖರೋ. ಅವಗುಣ ಚಿತ್ ನ ಧರೋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಅವಗುಣ ಚಿತ್ ನ ಧರೋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಅವಗುಣ ಚಿತ್ ನ ಧರೋ. ಪ್ರಭು ಜೀ ಮೋರೆ ಇ एक जीव एक ब्रह्म कहावे सूर शाम जगरो एक जीव एक ब्रह्म कहावे सूर शाम जगरो अब की बेर मोही पार उतारो अब की बेर मोही पार उतारो नहीं पन जात तरो अब गुण चित न धरो प्रभु जी मोरे अब गुण चित न धरो प्रभु जी मोरे अब गुण चित न धरो प्रभु जी मोरे अब गुण चित न धरो नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे tell the meaning of this so that everybody will know what they are singing also because the young ones are there. Naam Hari ka japale bande, my dear brother. Chant the name of Hari, he says. Otherwise, in the end, you will regret. It means now that you have health and strength and everything, chant the name of Hari. Otherwise, later on, we'll regret that thing. We'll knock our head and say, oh, I should have chanted when I had the opportunity, you know. तू कहता है मेरी काया दिस इज माई बॉडी यू नो मेरी काया काया का गुमान क्या क्वेश्चन इज आस्ड यू आर दिस बॉडी इज स्लेव और इज बॉडी इज स्लेव ऑफ यू हु इज स्लेव एंड हु इज मास्टर रियली इन द होल स्पीशीज वी आर स्लेव ऑफ द बॉडी इज इट बॉडी बिकम्स मास्टर So anything the body calls for, we give. Chand sa sundar ye tan tera. This body, we say, chand sa sundar. We think it is so beautiful, like the moon. Mati mein mil jayega. In the end, this body will end up in the dirt, in the earth. Wahan se tu kya laya bande? When we are coming into this world, what we brought? यहां से क्या ले जाएगा वेन वी आर गोइंग वट विल कैरी मीन्स वी ब्रॉट नथिंग आई विल कैरी नथिंग मुट्ठी बांध के आया जग में वी केम विथ आवर हैंड्स क्लोज्ड अप लाइक दिस वेन वी आर बोर्न हाथ पसारे जाएगा वेन वी आर गोइंग ओपन हैंड्स लाइक दिस देयरफॉर डोंट पे टू मच ऑफ अटेंशन टू ऑल द थिंग्स ऑफ दिस वर्ल्ड इन अदर वर्ड्स चैंट द नेम ऑफ हरी जपना है तो जप ले बंदे यू हैव टू चैंट सो गो अहेड एंड चैंट आखिर तू मिट जाएगा इन द एंड यू विल इवेंचुअली वेन एंड वेन एंड वेन एंड देन यू विल नॉट बी एबल टू चैंट व्हेन यू नीड इट मोस्ट यू विल नॉट बी एबल टू डू इट चैंट कहते कबीर सुनो भाई साधो करनी का फल पाएगा मीन्स वी विल ओनली गेट द रिजल्ट ऑफ वॉट वी डू
We cannot hope for the results of something we did not do. I did not chant, but I want the results. It will not happen, it means. Huh?
नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा नाम हरि का वहां से तू क्या लाया बंदे यहां से क्या ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा नाम हरि का जप ले बंदे जपना है तो जप ले बंदे आखिर तू मिट जा जपना है तो जप ले बंदे आखिर तू मिट जाएगा जपना है तो जप ले कहत कबीर सुनो भाई साधो कहत कबीर करनी का फल पाएगा नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा रे फिर पीछे पछताएगा
सुंदर वजन है ये ओके आवर टाइम इज एक्सपायर्ड वन फेलो वाज सिंगिंग वन भजन लाइक दैट यू नो सो इट वाज द ऑडियंस है One more time. That bhajan. So again he sang. Just like, you know, you're telling no. They were saying, no, one more time. He sang it again. And after he sang it, again they said, no, one more time. He sang the same bhajan 5 times. Then he said, oh man, I'm tired now. Just, you know, let us go now. They said, no, until you get that bhajan right, we'll not let you go. Okay, one more. This is Meera Bhajan. Mohe lagi re lagan guru charanan ki Mohe lagi lagan guru charanan ki Mohe lagi re lagan guru charanan ki mohe hi mohe lagi lagan guru charanan ki mohe कछु नहीं भावे चरण बिना मुझे कछु नहीं चरण बिना मोहे कछु नहीं भावे चरण बिना मोहे झूठी माया सब सपनन की झूठी माया सब सपनन की मोए लागी रे लगन गुरु चरणन की मोहे की मोए लागी रे लगन गुरु चरणन की मोहे भव सागर सब भव सागर सब सूख गया है भव सागर सब सूख गया है फिकर नहीं मोए तरनन की मोए तरनन की मोए लागी रे लगन गुरु चरनन की मोए चरणन की मोए मोए लागी लगन गुरु चरणन की मोए लागी लगन गुरु चरणन की मोए लागी लगन मोए लागी लगन मोए लागी लगन
Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate Om Shanti 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 Hari Om Shri Gurubhyo Namaha Hari Om.
See you tomorrow.